आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. पाकिस्तानच्या नुकसानीसाठी ते स्वतःच जबाबदार असल्याची एअर मार्शल ए के भारती यांची स्पष्टोक्ती. राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयानं काम करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. गडचिरोली छत्तीसगड सीमेवर चकमक, नक्षल्यांचं शिबिर उद्ध्वस्त. बुद्ध पौर्णिमा आज सर्वत्र साजरी, विविध ठिकाणी बुद्धवंदनेचं आयोजन. आणि क्रिकेटपटू विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. आता सविस्तर बातम्या. पाकिस्तानी सैन्यानं दहशतवाद्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. भारताला त्याचा प्रतिकार करणं गरजेचं होतं, त्यामुळे पाकिस्तानच्या नुकसानीसाठी ते स्वतःच जबाबदार आहे, अशी स्पष्टोक्ती एअर मार्शल ए के भारती यांनी केली आहे. तिन्ही संरक्षण दलाच्या वार्ताहर परिषदेत आज ते नवी दिल्ली इथं बोलत होते.
Our fight was with the terrorists. We neutralized the terrorists that we selected to be neutralized, and thereafter we only maintained the air defense posture. However, we were relentlessly pounded by waves after waves, night after night, by his UCAVs, by his drones, and by his other unmanned aerial systems. And that left us with no choice but to retaliate, and yet our retaliation was calibrated, it was graduated, and it was proportionate.
भारतीय हवाई दलानं पाकिस्तानचे अनेक अग्निबाण आणि क्षेपणास्त्र हाणून पाडले. पाकिस्तानचा हल्ला रोखण्यात भारताला यश आलं असं त्यांनी सांगितलं. भारताची सुरक्षा व्यवस्था अभेद्य होती, ती भेदणं पाकिस्तानला अशक्य होतं असं भारती म्हणाले. पाकिस्तानच्या हल्ल्यात भारताचं कमीत कमी नुकसान झालं असंही त्यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठक होते आहे. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख आणि अनेक वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित आहेत. भारतीय सैन्यानं या ताकदीनं आणि अचूकतेनं ऑपरेशन सिंदूर राबवलं ते अभूतपूर्व असून राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयानं काम करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांची संयुक्त बैठक आज वर्षा या निवासस्थानी झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या सुरक्षेवर आणि सज्जतेवर झालेल्या या बैठकीत गुप्तचर माहितीचं आदानप्रदान झालं, तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि यापुढे घेण्याच्या खबरदारीबद्दल, तसंच संरक्षण दलांना राज्य सरकारतर्फे अपेक्षित सहकार्य आणि अधिक गतिमान समन्वय यंत्रणा उभारण्यावर बैठकीत चर्चा झाली. मुंबईची सुरक्षा तसंच सायबर सुरक्षेबाबत घेण्याच्या खबरदारीबद्दल बैठकीत विशेष चर्चा झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात आज पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली. पोलिसांनी नक्षल्यांचं शिबिर उद्ध्वस्त करत त्यांच्याकडील बंदुका आणि अन्य साहित्य ताब्यात घेतलं. या चकमकीत काही नक्षली जखमी किंवा ठार झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. कवंडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत भामरागड दलमच्या नक्षलाचं शिबिर असल्याची माहिती काल दुपारी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर C-60 पथकाच्या 200 जवानांनी शोधमोहीम राबवली. आज सकाळी पोलिसांवर नक्षल्यांनी गोळीबार केला, त्यानंतर पोलिसांनीही नक्षल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. गोंदिया जिल्ह्यात वाहतूक नियमांचं उल्लंघन आणि हेल्मेटचा वापर करण्याकडे दुर्लक्ष करत असल्यानं अपघातातील मृत्यूचं प्रमाण वाढतं आहे. वाहतूक नियमांचं पालन आणि हेल्मेटचा वापर केल्यास वाढत्या अपघातांना प्रतिबंध लावणं शक्य होणार आहे. याबद्दल वाहतूक पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांनी आकडेवारीसह आवाहन केलं आहे.
मागील 4 महिन्यामध्ये 124 अपघात झालेले आहेत आणि त्यामध्ये 64 जण मृत्यूमुखी पडलेले आहेत. सदर अपघात रोखण्यासाठी मी नागरिकांना आवाहन करेन, त्यांनी हेल्मेट वगैरे कंपल्सरी पाळावे, वाहतुकीचे नियम पाळावे. हे अपघात रोखण्यासाठी आपण कारवाई देखील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सक्त कारवाई करत आहोत. या महिन्यात त्या तुलनेत गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये अपघाताची संख्याही कमी झालेली आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. देशभरात आज बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते आहे. बिहारमध्ये बुद्धगया इथं थायलंड, व्हिएतनाम आणि म्यानमार या देशांमधून लाखो भाविक बुद्ध जयंतीनिमित्त दाखल झाले आहे. यानिमित्तानं महाबोधी मंदिरात विशेष प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलंय. नागपूर जिल्ह्यात कामठी इथल्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल इथंही आज विशेष बुद्ध वंदना आयोजित करण्यात आली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी उंटखाना यांच्या संयुक्त विद्यमानं 3 दिवसीय बुद्ध महोत्सव 11 ते 13 मे दरम्यान दीक्षा त्यांच्या भूमीवर संपन्न होतो आहे. आज संध्याकाळी 6 वाजता श्रामणेर दीक्षा दिली जाईल अशी माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष आणि धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरई ससई यांनी दिली. विदर्भात विविध ठिकाणी अभिवादनपर कार्यक्रमांनी बुद्ध जयंती साजरी केली जाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहे. सत्य समानता आणि सौहार्द या तत्वांवर आधारित भगवान बुद्धांची शिकवण मानवतेसाठी मार्गदर्शक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. दरम्यान आज बुद्ध जयंतीनिमित्त नागपूर आणि नागपूर नजिक पेंच यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर आणि पैनगंगा अभयारण्य या ठिकाणी प्राणी गणना देखील संपन्न होते आहे. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीनं आज कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानं समाज माध्यमावर ही माहिती दिली आहे. विराटनं आतापर्यंत 123 सामन्यांमधून 46.85% सरासरीनं 9,230 धावा केल्या आहेत. त्याच्या 14 वर्षांच्या कारकिर्दीत सचिन तेंडुलकर राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांच्यानंतर विराट हा भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज बनला. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ग्रेग चॅपल याच्यानंतर कसोटी कर्णधारपदाच्या पदार्पणात दुहेरी शतकं करणारा विराट कोहली दुसरा क्रिकेटपटू आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली 2019 भारतीय संघानं ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी मालिका जिंकली होती. भारतानं 2024 T20 विश्वचषक जिंकल्यानंतर कोहलीनं आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या T20 प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. हवामान. पूर्व विदर्भातील नागपूर वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसह पश्चिम विदर्भातील अमरावती अकोला यवतमाळ बुलडाणा वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. आज काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारा आणि तुरळक ठिकाणी अत्यंत हलक्या स्वरूपाची पर्जन्यवृष्टी होऊ शकते असं हवामान विभागातर्फे कळवण्यात आलंय. पश्चिम विदर्भाच्या अकोला यवतमाळ बुलडाणा वाशिम या ठिकाणी उद्या देखील असंच पर्जन्यमान राहणार आहे असं नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं कळवलंय. काही तासात विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेला हरिजन सेवक संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माजी आमदार मोहन जोशी यांची 5 वर्षांकरता नियुक्ती करण्यात आली आहे. संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शंकरकुमार सन्याल यांनी जोशी यांना नियुक्तीचं पत्र नुकतंच दिलं. हरिजन सेवक संघाच्या वतीनं आदिवासी भागात वसतिगृह आणि शाळा चालवल्या जातात. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाअंतर्गत 2023-24 या वर्षीचे गुणवंत अधिकारी आणि कर्मचारी पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यामध्ये अकोला जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांना गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. देशाच्या सीमा भागात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया या संस्थेनं आपल्या पुढे ढकललेल्या परीक्षांचं नवीन वेळापत्रक जाहीर केलंय. सीए फायनल, इंटरमिडिएट, पोस्ट क्वालिफिकेशन कोर्स आणि सेल्फ पेस्ड ऑनलाईन मॉड्यूल या परीक्षा आता 16 मे पासून सुरू होणार आहे. सुधारित वेळापत्रकाचा तपशील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनास सुरुवात झाली आहे. अशातच आज मूल तालुक्यातील भादुर्णी इथं महिला तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेली असता जंगलात झुडपांमध्ये असलेल्या वाघानं महिलेवर हल्ला करून तिला जागीच ठार केलं. तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जाणाऱ्या महिलांवर वाघ हल्ला होणाऱ्या घटना वाढतच आहे. वारंवार मानवावर होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यानं वनविभागानं त्वरित उपाययोजना कराव्या अशी मागणी गावकऱ्यांकडून होते आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पाकिस्तानच्या नुकसानीसाठी ते स्वतःच जबाबदार असल्याची एअर मार्शल ए के भारती यांची स्पष्टोक्ती. राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयानं काम करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रिकेटपटू विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:20 ऐकता येईल. नमस्कार.